चीनीमंडी.com पॉडकास्ट।
थायलंडमध्ये साखर उत्पादनात सातत्याने घट, पहा काय आहेत कारणं। जगातील दुसऱ्या क्रमांकाचा साखर निर्यातदार देश असलेल्या थायलंडमध्ये साखर उत्पादनात दरवर्षी घट होताना पाहायला मिळत आहे। येत्या ऊस हंगामात थायलंडमध्ये 130 लाख टन साखर उत्पादन होण्याची अपेक्षा आहे। विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत यात 7% घट दिसत आहे। थायलंडच्या ऊस आणि साखर मंडळानं ही माहिती दिली। पावसाचं घटलेलं प्रमाण आणि त्यामुळं एकरी ऊसावर झालेला परिणाम यामुळं साखर उत्पादन घटत आहे। 2019-20 हंगामात साखरेचं उत्पादन घटण्याची शक्यता दिसत असून 8% घसरण होऊन 120 लाख टन उत्पादन होईल असं मत ऊस आणि साखर महामंडळाचे सरचिटणीस वरावन चितारून यांनी व्यक्त केलं आहे। चितारून म्हणाले, दुष्काळ सदृश्य स्थितीच्या पार्श्वभूमीवर ऊस आणि पर्यायानं साखरेच्या उत्पादनात घट दिसत आहे, पण पुरेसा पाऊस झाला तर यात वाढ होण्याची शक्यता आहे। उसाच्या क्षेत्रातही घट झाल्याचं दिसत आहे। गेल्या काही वर्षात उसाला चांगला दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी उसाऐवजी इतर पिकं घेण्यास सुरुवात केली आहे। थायलंडमध्ये 2018-19 वर्षात 140 लाख टन शुद्ध साखरेचं उत्पादन झालं। उसाला पुढच्या हंगामात टनाला $22.73 दर मिळण्याची शक्यता आहे। गेल्या काही दशकातील हा नीचांकी दर आहे, त्यामुळं भविष्यातही शेतकरी उसापासून दूर पडणार आहेत। या किमतीचं गणित हे अपेक्षित निर्यातीवरून काढण्यात आलं आहे। सध्या थायलंडचं चलन बाहत डॉलरच्या तुलनेत मजबूत होत आहे, त्याचा परिणाम साखर उद्योगावर होताना दिसत आहे। कारण स्थानिक चलन बळकट झाल्यास निर्यातीमधून फारसे चांगले रिटर्न्स येत नाहीत। ऊस आणि साखर मंडळाचे संचालक बोनथिन कोटसरी म्हणाले, ऊसाची अशी किंमत होणार असेल तर शेतकऱ्यांना यातून काहीच मिळणार नाही, त्यामुळं शेतकरी इतर पिकांकडे वळतील। गेल्या काही वर्षातील आकडेवारीवर नजर टाकली तर ऊस आणि साखरेच्या उत्पादनात घट होत असल्याचा कल आपल्याला दिसतो।